नमस्कार. सायबर साक्षर प्रस्तुत ऐक ना या महिला विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत सई कावळे, ज्या 7 वर्षांपासून दिव्य मराठीसोबत कार्यरत होत्या आणि आता त्या मुक्त पत्रकार आहेत. महिला, शिक्षण या आदी विषयांवरती त्या नेहमीच लिहित असतात. सई, आपलं हार्दिक स्वागत. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की सायबर सिक्युरिटी हा जो काही विषय आहे हा नेहमीच इग्नोर केला जातो लोकांकडून, किंवा त्याच्याविषयी जास्त लोकांना गांभीर्य नसतं, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
सायबर हा विषय इग्नोरंट आहे हे मला पटलेली गोष्ट आहे. कारण जसं जसं केसेस वाढत जातात तसं तसं त्यांची इंटेन्सिटीसुद्धा वाढत जाते. छोटीशी गोष्ट इग्नोर केली जाते, ती इग्नोर केल्यानंतर त्याचा जो प्रभाव असतो तो सुसाईडपर्यंत गेलेला आम्ही आमच्या फील्डमध्ये बघितलेला आहे. त्यामुळे इग्नोर केला गेला असला तरीसुद्धा खूप महत्त्वाचा आणि त्रासदायक विषय असं मला वाटतं.
बरोबर आहे. तुम्ही स्वतः फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा ट्विटर याच्यावरती किती ॲक्टिव्ह आहात?
बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे, कारण फील्डची गरज असल्या कारणाने तो सोशल फेस मेंटेन करणं एक महत्त्वाचं असतं. त्यामुळे सगळ्याच सोशल मीडियावरती बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे.
फेसबुकवरती एखाद्या मुलीचं जेव्हा अकाउंट असतं तेव्हा त्याच्यावरती हजारोच्या प्रमाणात रिक्वेस्ट येतात किंवा मग मेसेजेस पण येतात, जो फ्रेंड ॲड नसतो त्याचेही मेसेज येतात, तर असा तुम्हाला अनुभव आला आहे का?
मला माझ्याच अकाउंटवरून एकदा मेसेज आलेला की सेम फेस, सेम फोटोज, सेम नाव, म्हणजे अगदी डिक्टो इंट्रोसुद्धा कॉपी केलेला होता, ज्याच्यावरून रिक्वेस्ट आलेली, ज्याच्यावरून मेसेज आलेला. याहीपेक्षा अगदी सहज सांगायचं झालं तर कार्टून कॅरेक्टर्सच्या नावाने लोक मेसेजेस करत असतात. आता मी मागे एक शेअर पण केली होती पोस्ट, पिकाचू पाटील नावाने मला मेसेज आलेले होते आणि तो मनुष्य खूप माझेच फोटोज मला पाठवत होता की फोटोज हे आणि हा फोटो कसा वाटला, हा फोटो कसा वाटला असं करून. तर बऱ्याचदा असं असतं की ह्या लोकांना मे बी फक्त घाबरवायचं असतं तुम्हाला. आता हे मेसेजेस असेच होते, त्याच्याखाली लिटरली असं लिहिलेलं होतं की हा फोटो काढून टाक नाहीतर ह्याच्याबद्दल ट्रोलिंग होईल वगैरे, असे मेसेजेस पण येत असतात बऱ्यापैकी.
बरोबर. हे फक्त फेसबुकच्या बाबतीत आहे की इंस्टाग्रामवरती पण आहे? कारण इंस्टाग्रामवरती आपण प्रोफाईल जे आहे ते पब्लिक किंवा प्रायव्हेट ठेवू शकतो, तर मोस्टली मुली प्रायव्हेट अकाउंट ठेवतात ज्यामुळे त्यांचे फॉलोअर्स, फॉलोईंग किंवा मग फोटोज दिसत नाही जोपर्यंत ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट होत नाही. तर मग इंस्टाग्रामच्या बाबतीत असं काही घडलं आहे का?
इंस्टाग्रामचं माझं एक अकाउंट प्रायव्हेट आहे आणि ब्लॉगिंगचं जे अकाउंट आहे ते पब्लिक आहे. पण लोकांना जनरली हे माहिती असतं की हे कोणाचं अकाउंट आहे, त्यामुळे तुम्ही प्रायव्हेट ठेवा, पब्लिक ठेवा, त्याच्याने फरक पडत नाही असं वाटतं. असे आसपासचे खूप लोक असतात जे कधीतरी तुम्हाला मेसेज करतात की सई हा माणूस त्रास देतो आहे, आता काय करायचं. सगळ्यात पहिले कुठल्याही मुलीला पहिली सुचणारी गोष्ट असते ही ब्लॉकिंग, की तू ब्लॉक करून टाक. आता प्रायव्हेट अकाउंट जे आहे त्याच्यावरतीसुद्धा 150 आणि 300 रिक्वेस्ट पेंडिंग असतात लोकांच्या, त्या ॲक्सेप्ट नाही केल्या तर ते तुम्हाला इथपर्यंतसुद्धा बोलतात की तू जर ॲक्सेप्ट नाही केली तर मी तुझं अकाउंट हॅक करून टाकेन. तर हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटत नाही याचा की प्रायव्हेट असण्याचा आणि पब्लिक असण्याचा काही विशेष फरक पडत असेल.
म्हणजे तुम्हाला असं कळत असेल की हे किती धोकादायक आहे आणि तुम्ही किंवा कोणीही महिला असेल, मुलगी असेल, या फेजमधून तुम्ही नक्की जात असालच. मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात आहात, तर खूप वेळेला असं होतं की तुमच्या क्षेत्रामध्ये फिजिकली तुमचा एखादा कलीग असेल किंवा मग तुमच्या ऑफिसमधला एखादा वर्कर असेल किंवा मग तुमच्या दुसऱ्या एखाद्या न्यूज एजन्सीमधला एखादा एम्प्लॉई असेल जो तुमच्याशी रिअल लाईफमध्ये वेगळा वागतो, फ्रेंडली वागतो, अतिशय चांगला वागतो, पण डिजिटली किंवा मग मेसेज करताना सोशल मीडियावरती त्याची एक वेगळीच भूमिका असते जी कदाचित थोडी अश्लील तिकडे जाऊ शकते किंवा तो एखादा व्यक्ती तुमच्याशी मेसेजवर बोलताना तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होईल अशा पद्धतीने बोलतो, तर मग असा कधी तुम्हाला अनुभव आला आहे का?
असतो, आपल्यासोबत काम करणाऱ्या कलिग्सबरोबर असा अनुभव येतो. आता सुरुवातीला कसं असतं की कुठलीही मुलगी एखाद्या फील्डमध्ये गेल्यावरती तिला स्वतःची आयडेंटिटी निर्माण करणं हाच एक स्ट्रगल असतो. त्यामुळे मी सुद्धा त्या काळामध्ये ते सगळं इग्नोर केलं सुरुवातीला की नाही ठीक आहे, आपल्यासोबत काम करतो आहे, आपल्याच फील्डमधला माणूस आहे, आपल्याला काहीतरी मे बी 2 गोष्टी वेगळ्या शिकायला मिळतील, राहू देऊ राहू देऊ राहू देऊ. ते इग्नोर केल्यानंतर त्या मेसेजेसची वेळ बदलायला लागली. सगळ्यात आधी हा चेंज होतो तुमच्यासोबतच्या माणसामध्ये, की तो तुम्हाला जर दिवसा तुमच्याशी बोलणारा माणूस असतो तर तुम्हाला रात्री उशिरा मेसेजेस करायला लागतो. सगळ्यात पहिला बदल की जो नोटिसेबल आहे, की वेळ आपली कामाची सोडून मेसेजेस यायला लागणं म्हणजे काहीतरी गडबड होऊ शकते, तिथून चेंज झाला. त्यानंतर मग ते लँग्वेज, मॅडमवरून अचानक सईवरती, सईवरून अचानक बाळा बेटावरती जातात गोष्टी. आणि त्याचा मग तो इरिटेशन व्हायला लागलं की समोर फेस करताना आपण तोच माणूस फेस करतोय ना जो तिथे असणार आहे, मग ती सलगी वाढायला लागणार. मग तो आपण इग्नोर केला तरी मग त्याच्या नजरेमधून ते जे गिल्ट ट्रिप येत असते एक वेगळी, की तू मला रिप्लाय नाही दिला मग मी तुला काम नाही करू देणार,
अगदी
असं गोष्टीचा.
डिजिटलचा परिणाम फिजिकल लाईफ वरती पण व्हायला लागतो,
त्यामुळे हे फेस केलेलं आहे याच्या आधी सुद्धा.
तर तुमच्या क्षेत्रातल्या ज्या नवीन येणाऱ्या मुली असतील पत्रकारितेतल्या किंवा मीडियातल्या, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? असा जर अनुभव आला तर आपण काय केलं पाहिजे?
सगळ्यात आधी तर घाबरू नका, कारण जागा बनवायची आहे, तुमचं अस्तित्व टिकवायचं आहे, हे तर आहेच मोठी गोष्ट आपल्यासाठी. पण त्याला घाबरून तुम्ही, बॉस असेल तुमचा, तुमचा कलीग असेल, तुमच्या हाताखाली काम करणारा माणूस असेल, कोणी असेल, हे तर आहे की पुरुषांची संख्या जास्त आहे, तिथे मुलींना त्यांची जागा बनवायची आहे. तर असं कोणीतरी एक व्यक्ती असेलच ना तिथे की जो ऑफिशियली याची दखल घेईल. ठीक आहे, नसेलही ना ती व्यक्ती, तर एक सिस्टीम बनवलेली आहे की एच आरला मेल करा, सरळ ते स्क्रीनशॉट्स पाठवा, तुमच्या अकाउंटवरती काय चाललं आहे ते पाठवा. कुठलीही लाज आणि भीडभाड बाळगायची गरज नाही आहे, गोष्टी विकोपाला जाण्याच्या आत ॲक्शन घ्यायला हवी आहे, एवढंच नवीन येणाऱ्या मुलींना सांगेन.
अगदी बरोबर. आता ट्विटर विषयी जर आपण बोललो तर मीडियामध्ये असणारे लोक किंवा मग न्यूज मध्ये कार्यरत असणारे लोक ट्विटरचा जास्त वापर करतात, तर ट्विटरवरती ज्या अफवा पसरतात किंवा ट्विटरचा मिसयूज केला जातो पॉलिटिकल इश्यूजसाठी, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
ट्विटर वापरणाऱ्या लोकांवरती मुळात हे अवलंबून असं मला वाटतं, कारण खूपदा असं होतं की तुम्ही ट्विटरसारखा स्ट्रेट वे कुठलाच नाही असं मला वाटतं मुळात, कारण फेसबुक पण एवढं मॅन्युप्युलेटेड आहे की तिथे तुम्हाला स्ट्रेट गोष्टी मांडता येत नाही. तिथे निबंध लिहिणारे लोकच एवढे आहेत की तुम्हाला म्हणायचं काय नेमकं ते मांडलं जात नाही. त्यामुळे ट्विटर वापरणाऱ्या माणसावरती डिपेंडंट आहे की तो त्याचा कसा यूज करतो आहे. त्याचा मिसयूज एवढा होताना मी बघितला आहे सध्या, की कंगनावरून जो सगळं पेटलेलं होतं ट्विटर एवढे दिवस, त्यावरती एखाद्या मुलीची जर कमेंट आली तर ते तिला इतकं अरोगंटली ट्रीट करायचे लोक ट्विटरवरती, की ते मग हॅशटॅग स्लटपासून तर हॅशटॅग कंगनाची रखेलपर्यंत इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती सगळ्या बघितल्या. त्यामुळे यूज करणाऱ्या माणसांच्या डोक्यामध्ये काय गोष्ट आहे, आणि तो त्याला जर ट्रोलिंगसाठीच नेमलेलं असेल तर ते त्याचं काम आहे. तुमचं काम काय आहे की तुम्ही सेफर साईड कशी गोष्ट वापरू शकताय किंवा कसं एखादं प्लॅटफॉर्म वापरू शकताय, ते म्हणजे ते वापरणाऱ्यावरती डिपेंडंट आहे पूर्णपणे.
बरोबर आहे. आता मागे कृषी आंदोलन वगैरे चालू होतं किंवा अजूनही चालू आहे, तर कृषी आंदोलनाच्या वेळेला ट्विटरचा खूप अगदी भडीमार केला गेला, ट्विट्सचा बॉट्स लावून ट्विट केले गेले, काही काही वेळेला तर पेड ट्विट्स केले गेले, वेगवेगळ्या लोकांनी आरोप केले की बाहेरचे सेलिब्रिटीजनी पैसे घेऊन ट्विट केले, तर याबद्दल तुमचं काय मत आहे की हे लोकांना फक्त मॅन्युप्युलेट करण्यासाठी केलं जातं आहे का खरंच तसं घडतं आहे, किंवा जे घडतं आहे ते दिसत नाही आहे?
दोन गोष्टी आहेत महत्त्वाच्या, की तरुणांपर्यंत म्हणा किंवा नेट सेवी जनरेशनपर्यंत, तरुण नाही म्हणू शकत आपण त्यांना, नेट सेवी जनरेशनपर्यंत एखादी ग्राउंड लेवलची गोष्ट पोचवायची असेल तर सोशल मीडियासारखं माध्यम नाही आहे आत्ता, ऑप्शन कुठलाच नाही आहे. त्यामुळे ती लोकं जेन्युअनली जरी प्रयत्न करत असतील की हे सोशल मीडिया थ्रू आपलं ग्राउंड लेवलचं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, तर त्याला कुठेतरी काउंटर होणार आहे. तो त्याला जो काउंटर होत होता ते मॉर्फ केलेल्या इमेजेसचा होता, ट्रोलिंगचा होता, किंवा सगळ्या अशा बाबींचा, की एखादा चुकीचा हॅशटॅग फॉरवर्ड केला जात होता, किंवा पंतप्रधानांच्या बाबतीतला कुठला तरी हॅशटॅग अचानक ट्रेंड होत होता, तर ह्या ज्या गोष्टी चालू होत्या तिथे त्या सायमल्टेनियसली होत होत्या. त्याच्यामध्ये फेक वर्ल्ड असं नाही मला काही वाटलं स्पेसिफिकली जेव्हा मी बघत होते, ते फेक काही किंवा प्रिटेन्शियस असं काही नव्हतं. त्याच्यामध्ये दोन्ही प्रवाह सायमल्टेनियसली चालू असल्या कारणाने जो माणूस थोडासा अलिप्त आहे त्याच्यापासून, त्याला असं वाटत होतं की हा प्रोपोगंडा आहे किंवा हे बबल तयार केलं गेलेलं आहे. पण आजही आत्ता बघितलं त्याच्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी खूप आहेत, तुम्हाला फक्त सत्यता तपासणं गरजेचं आहे, एवढं महत्त्वाचं.
पत्रकारितेत सध्या कसं झालं आहे की काही पत्रकार एका विशिष्ट साईडची लोकांची साईड घेतात, काही लोक एका विशिष्ट लोकांची साईड घेतात. जे पत्रकारितेचं खरं काम आहे ते नक्की काय आहे तुम्ही लोकांना सांगू शकाल? म्हणजे एखाद्या विशिष्ट समुदायाची साईड घेतली पाहिजे, एखाद्या विशिष्ट पार्टीचीच साईड घेतली पाहिजे, की जो ज्या वेळेला करेक्ट असेल त्याची साईड घेतली पाहिजे, किंवा जे खरं चाललं आहे तेवढंच फक्त लोकांना दाखवलं गेलं पाहिजे?
पत्रकारितेला मुळात आम्हाला शिकवताना हे सांगितलं गेलं की हे माध्यम आहे, माध्यम इन द सेन्स मीडियम, जे लोकांमध्ये आणि घटनेमधलं मीडियम असतं, माध्यम असतं. तर माध्यमाला कुठली बाजू नसावीच ना, किंवा त्यांनी कोणाची बाजू घेणं अपेक्षित नाहीच आहे. त्यामुळे माध्यमाने फक्त घडणाऱ्या गोष्टी पोहोचवणं आणि लोकांवर सोपवणं की त्यांना काय म्हणायचं आहे हे अपेक्षित आहे मुळात. आता हे अपेक्षा ठेवणं इतकं आपण त्याच्यामध्ये मास्टर की हासिल केलेली नाही आहे अजून, पण हे अगदी बेसिक रूल्स आहेत जे सुरुवातीला तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवले जातात की तुम्ही माध्यम आहात तर तुम्ही फक्त भूमिका मांडायची, तुमची नाही, घडत आहेत त्या गोष्टींची, की जे घडतं आहे ते मांडायचं आहे, भूमिका लोक ठरवतील. त्यामुळे ते बायस असणं अपेक्षित नाही आहे, ते न्यूट्रलच असणं अपेक्षित आहे असं मला अजूनही वाटतं. त्याच्यावरती सोशल मीडियाचा जो काही इम्पॅक्ट होतो आहे ती वेगळी गोष्ट आहे.
तर मग या सगळ्या राजकारणाचा सामान्य लोकांवर परिणाम होतो आणि याच्यासाठी सोशल मीडिया हा वापर केला जातो. खऱ्या गोष्टी पोहोचवण्यापेक्षा खोट्या गोष्टी या फास्ट पोहोचवल्या जातात आणि याच्या पाठीमागे बऱ्याच वेळेला काही काही मीडिया एजन्सीज पण असतात, किंवा मग बऱ्याच वेळेला मीडियाचं डिरेक्टली हात नसला तरी इनडायरेक्टली ते सपोर्ट करत असतात. तर या सगळ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना पोचवण्या गेल्या पाहिजेत की जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यामधल्याच गोष्टी खऱ्या मानल्या पाहिजेत? काही वेळेला कसं होतं की सोशल मीडियावर एखादा वेगळा व्हिडिओ येतो, मग मेनस्ट्रीम मीडियामध्ये किंवा टी व्हीवरती त्याचं फॅक्ट चेक दाखवावं लागतं की हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे तो खोटा आहे. ही गरज का पडते की सोशल मीडियावरतीच लगेच आपल्याला खऱ्या गोष्टी कळू शकत नाहीत का?
सोशल मीडियाला फिल्टर लावणं ही आत्ता मला अशक्य गोष्ट वाटायला लागली आहे, की कुठल्याही गोष्टीची सत्यता तपासणं किंवा त्याच्यासाठी फिल्टर लावणं हे ऑलमोस्ट शक्य नाही आहे. कारण सोशल मीडिया हा आपल्याला दिसतो तसं नाही आहे, म्हणजे आपल्याला जे दिसतं ते फक्त वरवरचं काहीतरी आहे, त्याच्या खाली काय ते नवीन गोष्टी असतात, डार्क वेब असतं, हे ते असतं. बऱ्याचदा असं होतं की ज्याप्रमाणे समजा राईट विंगचे ट्रोलर्स आहेत त्याचप्रमाणे लेफ्ट विंगचे पण ट्रोलर्स आहेत. हे ट्रोलर्स आपसामध्येच इतके भिडलेले असतात की ते त्यांचं, अनेकदा असं होतं ना की फेसबुकने एखादी पोस्ट काढून टाकली, फेसबुकने एखाद्या माणसाचं अकाउंट, माझ्या समोरच्या गोष्टी इथे ह्या सगळ्या, की एखादा माणूस खूप ट्रोलिंग करतोय तर त्याचं अकाउंट डिलीट करून टाकलं फेसबुकने. आता फेसबुकला मराठी किती कळतं किंवा झुकरबर्गला मराठी किती कळतं, पण त्याला हे कळतं की ह्याच्यावरून काहीतरी खूप फ्रिक्वेंट हालचाली होत आहेत, ह्याच्यावरून काहीतरी वाद होण्याची शक्यता आहेत, किंवा त्यांच्याकडे असे यंत्रणा आहेत की जे त्यांना भाषा समजावून सांगतील. तर ते त्यांना फक्त एवढीच गोष्ट आहे की फिल्टर जेव्हा लागायचे असतात तेव्हा लागणार नाही, ते पूर्ण पेटल्यानंतर फिल्टर्स लागतील. तर त्यावर कंट्रोलिंग असं होणार नाही. लोकांनी सत्यता तपासण्यासाठी मला कुठली यंत्रणा उभी करता येईल की नाही हे पण आता मला शंका वाटायला लागली आहे जरा, कारण सगळ्यांचेच पूर्वग्रह दूषित विचार त्याच्यामध्ये ऑलरेडी इन्वॉल्वड असतात, त्यामुळे किती फिल्टर लागतील असं सांगता येणं निश्चित नाही.
अगदी बरोबर. तर तुम्ही या सगळ्या राजकीयाविषयी पण चांगली माहिती दिलीत. तुम्हाला सोशल मीडियाचा असा काही एकदम वाईट अनुभव काही आलेला आहे का जो तुम्ही लोकांना सांगू शकाल?
ओके. दिव्य मराठीला मी नुकतेच जॉईन झालेले होते आणि खूप पूर्वीपासून एक मुलगा माझा पाठलाग करायचा घरापर्यंत, क्लासपर्यंत वगैरे असं. त्याने नंतर सगळ्या सोशल मीडियाच्या माझ्या अकाउंट्सवरती पॉन पोस्ट करायला सुरुवात केली. त्याने कुठून ते हॅक केलं किंवा कुठून नंबर वगैरे मिळवला माहिती नाही, ते सगळं पोस्ट करायला सुरुवात केली त्याने. सगळे सोशल मीडियाचे अकाउंट्स, तेव्हा व्हॉट्सॲप वगैरे खूप नवीन नवीन नवखं नवखं होतं चालू झालेलं, तर तिथे त्याने धमक्या वगैरे द्यायला सुरुवात केल्या मला. मी मला गनचे फोटोज पाठवायचा की मी तुझ्या घराच्या खाली आहे, तुझ्यात हिंमत असेल तर तू खाली उतरून ये आत्ता. त्याने गनचे ते रिव्हॉल्वरच्या शेल्सचे वगैरे असे सगळे फोटोज तो पाठवायचा. तर एक दिवस असं झालं की आता आता संपली सहनशक्ती, आता काय करायचं. मग मी आईशी बोलले की असं अशा प्रकारे मला त्रास होतो आहे. नाशिकचं सायबर सेल तेव्हा नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालेलं होतं, तिथून आम्ही सायबर सेलमध्ये गेलो. तिथे त्यांना हे सगळे स्क्रीनशॉट्स वगैरे दाखवले जे होते की अशा प्रकारे त्रास होतो आहे या गोष्टींचा. त्यांनी आम्हाला पोलीस मुख्यालयामध्ये जायला सांगितलं, तेव्हा तिथे लक्ष्मीकांत पाटील नावाचे ऑफिसर होते, तर त्यांनी त्या मुलाला तात्काळ शोधून बोलवून घेतलं तिथे जागेवरती. तिथे पोलिसांनी त्याला छान चोप दिला. त्यांनी मलाही सांगितलं की तुला मारायचं असेल, तुझा राग काढायचा असेल तर तू काढून घे. त्यावेळेस त्यांना मला एवढंच सांगावं असं वाटत होतं की मुळात मला राग नाही, मला भीती वाटत होती ह्या माणसाची, की समजा ह्याने काय केलं मला तर आत्ता माझे सुरुवातीचे दिवस आहेत. तेव्हा तर ही जी भीती होती डोक्यात, त्या भीतीपोटी मी जवळजवळ 7 वर्ष त्याचं हे सगळं सहन करत आले होते. आणि जेव्हा मला आता कुठेतरी वाटलं की मी आता स्ट्रॉंग स्टँड घेऊ शकते आहे, तेव्हा मी पोलिसांकडे गेले, तिथे त्यांना ते सांगितलं. त्यानंतर मात्र त्यांनी व्यवस्थित त्याच्याकडून लिहून घेतलं की इथून पुढे हिला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर पहिला जबाबदार त्याला धरलं जाईल. म्हणजे तिथून पुढे मला त्याचा त्रास नाही झाला, पण तो स्टँड घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं त्यावेळेला, की आता किती ना सहन करायचं. म्हणजे केलं ओके, ब्लॉक केलं वेगळीकडून कुठून तरी नंबर, आपण किती वेळेस नंबर चेंज करायचे, कुठे कुठे पळायचं. बरं आपल्या शहरामध्ये आपलं काम चालू आहे, घर इथे, मुलगी आहे ती घर सोडून जाऊ शकत नाही. मुलं जाऊ शकतात की ठीक आहे त्यांनी शहर चेंज केलं किंवा काय, मुलगी कशी जाईल. त्यामुळे हा एक एक्सपिरियन्स खूप वाईटात वाईट एक्सपिरियन्स होता माझा, की त्याने सगळीकडून मला जखडून घेतलेलं होतं. पण नंतर फायनली पोलिसांपर्यंत जाण्याची कुठून बुद्धी सुचली आणि ते झालं बॉ सॉल्व थोडंसं.
तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेलच की यांनी वेळीच स्टँड घेतला, त्यामुळे त्यांना बऱ्याच मोठ्या पुढच्या होणाऱ्या प्रॉब्लेममधून वाचता आलं. जर तुम्ही वेळीच स्टँड घेतला नाही तर याच्यातून काहीतरी विचित्र परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते की कदाचित त्यामध्ये तुमच्या जीवालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. तर आपला आजच्या शोचा शेवटचा पार्ट जो आहे तो म्हणजे #expose him. म्हणजेच तुम्हाला जर कोणी सोशल मीडियावर त्रास देत असेल, तुम्हाला कोणी असे मेसेजेस करत असेल ज्यामुळे तुम्हाला गिल्टी वाटेल किंवा तुम्हाला असे काही अनकम्फर्टेबल फील होईल, किंवा कोणी तुम्हाला अश्लील मेसेजेस किंवा पॉर्न व्हिडिओज वगैरे किंवा फोटोज पाठवत असेल, तर तुम्ही त्यावेळेला असे मेसेजेस इग्नोर करायला नाही पाहिजेत. आपण काय करतो, त्या व्यक्तीला ब्लॉक करतो आणि ती गोष्ट विसरून जातो, पण यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात ती भीती निर्माण होत नाही. तर आज सईंना मी आज ते सांगणार आहे की तुम्हाला जर असं काही अनुभव आलेला असेल तर तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की त्या व्यक्तीचा जो काही स्क्रीनशॉट आहे, ती व्यक्ती तुमच्याशी कशा पद्धतीने बोलते तो स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा आणि तुमच्या फेसबुक प्रोफाईलवरती किंवा सोशल मीडियावर टाकून द्यायचा, ज्यामुळे तुमच्या सर्कलमधल्या लोकांना कळेल की तो व्यक्ती कसा आहे. धन्यवाद सई, आज तुम्ही आलात आणि तुमचे जे सगळे मतं होते ते एक्सप्रेस केले, तुमचे अनुभव शेअर केले आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही गाईड केलं की अशा वेळेला काय स्टँड घेतला पाहिजे. प्लस आपण जी #expose him जी मुवमेंट आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही सहभागी झालात आणि त्या व्यक्तीला एक्सपोज केलं, त्याबद्दल. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत होत्या सई कावळे, ज्यांनी आपल्याला या विषयावर गाईड केलं आणि कुठल्या ठिकाणी कधी कसा स्टँड घेतला पाहिजे यावरती त्यांचं मतसुद्धा व्यक्त केलं. तर आपण या एपिसोडमध्ये आज इथंच थांबतोय, पुढच्या वेळेला नक्कीच भेटू याच ठिकाणी याच वेळेला. धन्यवाद.